93.5 Red FM pe.
Ala re ala Sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहेत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप. महापौर साहेब, लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय की प्रॉपर्टी टॅक्स जे थकलेले आहेत, काहींचे खूप वर्ष थकलेला होता तो भरावा, त्याच्यात ज्याच्यावरती जी पेनल्टी आहे त्याच्यात खूप मोठी सूट महापालिकेने आधी 75% आणि आता मार्चच्या महिन्यात 50% दिली होती आणि ती आता 31 तारखेपर्यंत ती मुदत आहे, शेवटचा दिवस आहे तो. पण एकंदरीतच जर नाही भरला प्रॉपर्टी टॅक्स, हे जर आता 31 पर्यंत क्लिअर नाही केलं किंवा एखाद्या ड्यू डेट पर्यंत नाही क्लिअर केलं तर नागरिकांना काय त्याचा नुकसान काय होऊ शकतं?
नुकसान प्रचंड आहे. त्याचं कारण असं आहे, शेवटी महापालिका ही या स्तोत्रावर चालत असते. टॅक्स असेल, विकास शुल्क असेल, याच्यावर महानगरपालिकेचा दैनंदिन कारभार चालू असतो. आम्ही दिलेली मुदतीनंतर पुनश्च एकदा त्यांना पूर्वीचे जे काही पेनल्टी आहे त्या पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे.
अच्छा, हे महत्वाचं, खूप महत्वाचं पॉईंट तुम्ही मांडलाय की आता डिस्काउंट मिळतोय, एकदा का डेट निघून गेली की डिस्काउंट मिळणार नाही, सगळं वसूल केलं जाईल.
नक्कीच, निश्चित.
आणि हे शहरासाठी का महत्वाचं असतं, यामुळे आपली काय कामं खुंटली आहेत?
याच्यामध्ये शहरामध्ये रोजचा जो आपला दैनंदिन कारभार आहे, पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत, रस्त्याच्या दुरुस्ती आहेत, स्ट्रीटलाईट असेल, कचरा विघटनाची प्रक्रिया असेल, जी मूलभूत सुविधा आम्ही नागरिकांना देतो त्या सगळ्या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित राहतात. त्याचं कारण आहे, शेवटी ह्या सगळ्या गोष्टी पैसे किती आपण फंडिंगच्या कामावर खर्च करतो त्याच्यावर डिपेंड असतात. त्याच्यामुळे मला माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती राहील की नागरिकांनी या योजनेद्वारे महापालिकेकडे हा निधी जमा करावा. शेवटी त्यांना सुद्धा याच्यातून 50% सुटीच्या माध्यमातून निश्चित चांगला मोठा लाभ मिळणार आहे. पण तेच करत असताना आपण कुठेतरी या पुणे शहरामधल्या विकास कामांमध्ये खीळ घालत नाही, आपण या विकास कामांना मदतच करतोय. या पद्धतीची निश्चित मदतीची तो दृष्टिकोन नागरिकांच्या माध्यमातून पाळला जाईल असं मला निश्चित वाटतं.
पुणे महानगरपालिकेचे महापौर प्रशांत जगताप, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस सर. धन्यवाद.
थँक्यू.